chinimandi.com podcast.
बीएसएनएलच्या स्वेच्छा निवृत्ती योजनेला चांगला प्रतिसाद. भारत संचार निगम लिमिटेडच्या स्वेच्छा निवृत्ती योजनेला मुंबई आणि महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वेच्छा निवृत्तीसाठी राज्यातील एकूण 10,185 पात्र कर्मचारी अधिकाऱ्यांपैकी तब्बल 78.8% जणांनी अर्ज केले आहेत, त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची चिन्ह आहेत. देशभरातील 1,04,471 पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी 73,055 म्हणजेच 69.9% जणांनी अर्ज केले आहेत. राज्यात गट अ मध्ये 449 अधिकारी या योजनेसाठी पात्र आहेत, त्यापैकी 313 जणांनी अर्ज केले आहेत. गट ब मधील 1,174 अधिकारी यासाठी पात्र आहेत, त्यापैकी 892 जणांनी अर्ज केले आहेत. गट क मधील 7,541 अधिकारी पात्र आहेत, त्यापैकी 6,219 जणांनी अर्ज केले आहेत. गट ड मधील 1,021 कर्मचारी या स्वेच्छा निवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत, त्यापैकी 602 जणांनी अर्ज केले आहेत. या योजनेसाठी पात्र 10,185 कर्मचारी अधिकाऱ्यांपैकी सोमवारपर्यंत 8,026 जणांनी अर्ज केले. टेलिफोन फॅक्टरी मुंबईतील 285 पात्र अधिकाऱ्यांपैकी 177 जणांनी अर्ज केले आहेत. देशात सर्वात कमी प्रतिसाद जम्मू काश्मीरमध्ये मिळाला असून तेथील अवघ्या 38.3% जणांनी यासाठी अर्ज केले आहेत. उत्तराचल राज्यातील कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद देशात सर्वात जास्त म्हणजे 78.9% आहे. देशभरात गट अ मधील 5,661 अधिकारी पात्र असून त्यापैकी 3,814 जणांनी अर्ज केले आहेत. गट ब मधील 11,971 पात्र जणांपैकी 8,320 जणांनी अर्ज केले आहेत. गट क मधील 71,007 पात्र अधिकाऱ्यांपैकी 51,683 जणांनी अर्ज केले आहेत. गट ड मधील पात्र 15,302 कर्मचाऱ्यांपैकी 8,922 जणांनी स्वेच्छा निवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत. त्याशिवाय इतर 530 जणांपैकी 305 जणांनी अर्ज केले आहेत. 30 जानेवारी 2020 पासून स्वेच्छा निवृत्ती योजनेचे लाभ देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 4 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर आहे. ज्या कर्मचाऱ्यांना 55 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना त्यांच्या वयाची 60 पूर्ण झाल्यापासून स्वेच्छा निवृत्ती योजनेचे लाभ देण्यात येतील, तर ज्या कर्मचाऱ्यांचे वय सध्या 55 पेक्षा कमी आहे त्यांना 2025 पासून स्वेच्छा निवृत्तीचे लाभ देण्यात येणार आहेत. राज्यात बीएसएनएलचे 13,766 कर्मचारी अधिकारी असून त्यापैकी 55 वर्षांवरील 7,319 आहेत, तर 55 वर्षांखालील 6,447 आहेत. एकूण कर्मचाऱ्यांपैकी 50 वर्षांवरील 10,374 तर 50 वर्षांखालील 3,392 कर्मचारी आहेत. बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी गणेश हिंगे, भालचंद्र माने, यशवंत केकरे म्हणाले, अपेक्षेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये अर्ज केले आहेत. वेतनाची अनिश्चितता, कुठेही बदली करण्यात येण्याची भीती आणि निवृत्तीचं वय 58 केलं तर 2 वर्षाच्या सेवेचा फटका बसेल अशा विविध कारणांमुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं मत संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आलं.